खुश इंद्रधनुष
Der fröhliche Regenbogen.
टॉम की कहानी जो सीखता है कैसे अपने भावों को लाल और नीले रंग में प्रकट करे.
Eine Geschichte über Tom, der lernt, seine verschiedenen Gefühle durch Farben wie Rot für Wut und Blau für Traurigkeit auszudrücken.
एक दिन टॉम ने कई रंगों के साथ एक चित्र बनाया.
Eines Tages malt Tom ein Bild mit vielen Farben.
लाल रंग उसकी गुस्से का प्रतीक है.
Rot steht für seine Wut.
नीला रंग उसकी उदासी को दर्शाता है.
Blau symbolisiert seine Traurigkeit.
पीला रंग उसकी खुशी को दिखाता है.
Gelb zeigt seine Freude.
टॉम समझता है कि सभी भावनाएं महत्वपूर्ण हैं.
Tom erkennt, dass alle Gefühle wichtig sind.
वो अपनी भावनाओं के बारे में बात करना शुरू करता है.
Er beginnt, über seine Emotionen zu sprechen.
वो बेहतर महसूस करता है.
Er fühlt sich besser.
उसके दोस्त सुनते हैं.
Seine Freunde hören zu.
टॉम अब अकेला महसूस नहीं करता.
Tom fühlt sich nicht mehr allein.
वो कई रंगों के साथ और चित्र बनाता है.
Er malt mehr Bilder mit verschiedenen Farben.
हर रंग का एक अर्थ होता है.
Jede Farbe hat eine Bedeutung.
टॉम ध्यान देता है कि भावनाओं पर बात करना महत्वपूर्ण है.
Tom merkt, dass es wichtig ist, über Gefühle zu sprechen.
वो महसूस करता है कि उसके दोस्त उसका समर्थन करते हैं.
Er spürt, dass seine Freunde ihn unterstützen.
रंग उसे अपनी भावनाएं दिखाने में मदद करते हैं.
Farben helfen ihm, seine Gefühle zu zeigen.
टॉम को रचनात्मक होना बहुत पसंद है.
Tom liebt es, kreativ zu sein.
अब वो हर दिन चित्र बनाता है.
Er malt nun jeden Tag.
उसके माता-पिता उस पर गर्व महसूस करते हैं.
Seine Eltern sind stolz auf ihn.
टॉम अक्सर मुस्कुराता है.
Tom lächelt oft.
टॉम ने अपनी भावनाओं को प्रकट करना सीख लिया है.
Tom hat gelernt, seine Gefühle zu zeigen.
शीर्षक: ली का पसंदीदा नुस्खे.
Titel: Leas Lieblingsrezepte.
विवरण: ली ताज़ी सब्जियों, फलों और अन्य सामग्रियों की तलाश में साप्ताहिक बाजार जाती है.
Beschreibung: Lea besucht den Wochenmarkt auf der Suche nach frischem Gemüse, Obst und anderen Zutaten.
ली को नए व्यंजन आजमाना पसंद है.
Lea mag es, neue Gerichte auszuprobieren.
आज वो एक सब्जी का सूप बनाना चाहती है.
Heute möchte sie eine Gemüsesuppe machen.
वो गाजर, आलू और प्याज खरीदती है.
Sie kauft Karotten, Kartoffeln und Zwiebeln.
ली ताज़ा जड़ी बूटियां भी लेती है.
Lea nimmt auch frische Kräuter.
घर पर वो सब्जियों को अच्छी तरह धोती है.
Zu Hause wäscht sie das Gemüse gründlich.
वो सब्जियों को छोटे टुकड़ों में काटती है.
Sie schneidet das Gemüse in kleine Stücke.
अब वो सूप बनाना शुरू करती है.
Jetzt beginnt sie, die Suppe zu kochen.
वो नमक और काली मिर्च डालती है.
Sie fügt Salz und Pfeffer hinzu.
सूप की खुशबू बहुत अच्छी है.
Die Suppe riecht köstlich.
ली सूप को एक बड़े कटोरे में परोसती है.
Lea serviert die Suppe in einer großen Schüssel.
सूप चखने का समय है.
Es ist Zeit, die Suppe zu probieren.
सूप बहुत स्वादिष्ट है.
Die Suppe schmeckt sehr gut.
ली अपनी रचना से बहुत संतुष्ट है.
Lea ist sehr zufrieden mit ihrer Kreation.
वो नुस्खा रखने का फैसला करती है.
Sie entscheidet, das Rezept zu behalten.
ली को नए व्यंजनों का इंतजार है.
Lea freut sich auf neue Gerichte.
अद्भुत देश में रंग.
Farben im Wunderland.
अन्ना एक जादुई देश में पहुंचती है जहां सब कुछ बुनियादी रूपों और चमकीले रंगों से बना है.
Anna landet in einem magischen Land, wo alles aus grundlegenden Formen und leuchtenden Farben besteht.
वो इस दुनिया में रंगों के नाम लेकर दिशा निर्देशित करती है.
Sie navigiert durch diese Welt, indem sie die Farben benennt.
वो सीखती है कि कौन से रूप पैर, खिड़कियां और दरवाजे हो सकते हैं.
Sie lernt, welche Formen Beine, Fenster und Türen sein können.
Anna एक विशाल लाल गेंद देखती है.
Anna sieht einen riesigen roten Ball.
वो देखती है कि गेंद के पैर हैं और यह चलती है.
Sie bemerkt, dass der Ball Beine hat und sich bewegt.
Anna इसे पैरों वाली गेंद कहती है.
Anna nennt es einen Ball mit Beinen.
दूर में वो एक पीला चौकोर खिड़की देखती है.
In der Ferne sieht sie ein gelbes quadratisches Fenster.
वो चिल्लाती है, एक पीली खिड़की.
Sie ruft, ein gelbes Fenster.
अन्ना को पता चलता है कि खिड़की एक दरवाजे की तरह खुलती है.
Anna entdeckt, dass das Fenster sich wie ein Tor öffnet.
वो खिड़की से होकर गुजरती हैं और एक नीला घर पाती हैं।
Sie geht durch das Fenster und findet ein blaues Haus.
उस घर के कोई दरवाजे नहीं हैं।
Das Haus hat keine Türen.
Anna सोचती है कि कैसे अंदर जाए।
Anna überlegt, wie sie hineinkommen kann.
वो बाहर एक छोटी हरी दरवाजा देखती हैं।
Sie bemerkt eine kleine grüne Tür draußen.
Anna दरवाजा खोलती हैं और अंदर जाती हैं।
Anna öffnet die Tür und tritt ein.
अंदर उसे एक रंगीन रोशनी से भरी दुनिया मिलती है।
Im Inneren findet sie eine Welt voller bunten Lichtern.
लाइटें चीजों के आकार बदलने में लगती हैं।
Die Lichter scheinen die Formen der Dinge zu verändern.
अचानक एक मेज नाव बन जाती है।
Plötzlich wird ein Tisch zu einem Boot.
अन्ना मंत्रमुग्ध हो जाती है और नाव में चढ़ती है।
Anna ist fasziniert und steigt in das Boot.
नाव रंगों की एक नदी पर चलती है।
Das Boot segelt auf einem Fluss aus Farben.
Anna इस अद्भुत दुनिया में खुश महसूस करती है।
Anna fühlt sich glücklich in dieser Welt der Wunder.
संपूर्ण रात का भोजन।
Das perfekte Dinner.
Max और सोफी एक अच्छे रेस्तरां में खाना खाते हैं।
Max und Sophie essen in einem feinen Restaurant.
वे इस पर अभ्यास करते हैं कि कैसे विनम्रता से वेटर के साथ संवाद किया जाए, पेय और भोजन का ऑर्डर दिया जाए और भोजन की गुणवत्ता पर ध्यान दिया जाए।
Sie üben, wie man auf höfliche Weise mit dem Kellner kommuniziert, Getränke und Speisen bestellt und auf die Qualität des Essens eingeht.
Dunya ki yatra.
Eine Reise um die Welt.
Julia alag-alag deshon ki yatra karti hai aur sanskritik bhinnataon ko janti hai.
Julia reist durch verschiedene Länder und lernt kulturelle Unterschiede kennen.
Wo apne anubhav saajha karti hai aur batati hai ki kaise paramparaen bhinn-bhinn hoti hain.
Sie teilt ihre Erlebnisse und beschreibt, wie Traditionen variieren.
Fashion ka vikas.
Die Evolution der Mode.
Sebastian, ek fashion designer, dashakon mein fashion ki duniya mein parivartanon par chintan karta hai.
Sebastian, ein Modedesigner, reflektiert über die Veränderungen in der Modewelt über die Jahrzehnte.
Wo itihas aur sanskriti ke kapdon par prabhav aur vyaktigat shaili ke mahatva par charcha karta hai.
Er beschreibt die Einflüsse von Geschichte und Kultur auf Kleidung und diskutiert die Bedeutung von persönlichem Stil.
Besuchen Sie unsere App unter synapselingo.de.